भाग 35 मरना पहिले थिसलनिकरास पत्र याचा चौथा अध्याय 13-18 वचन, इब्री लोकास पत्र याचा दुसरा अध्याय 14-15 वचन, प्रगटीकरण याचा 14 अध्याय 13 वचन, एक दिवस आम्ही सगळा मरणार आहात, तहा आमना काय होईल। परमेश्वराने वचन आखा, एक विश्वासू मरणात त्यांना आत्मा स्वर्गात प्रभूकडे जहा, मेल्यावर घरने लोकांना दुःख वाटेल, आम्ही मरणाला भिणाराव नाही। देवाने आम्हाला दयेने मरणापासून वाचूला हा, अविश्वासू लोकांसाठी सार्वकालिक जीवनानी आशा नाही। पवित्र शास्त्रात आखा, ते सार्वकालिक नरकात जातील, ज्यावेळेस तुम्ही मरशाल तेव्हा तुम्ही कसं जाल।